जोगीण, मला हवी आहे नास्तिकता. पण सहस्त्र वर्षे मनाला मिठी घालून बसलेली ही आस्तिकता होत नाही दूर माझ्यापासून. रंगमंचावरील दिव्यांच्या प्रकाशात व्याधाच्या नक्षत्रासारखी विविध रंगात उमळणारी सुरेल पदन्यास करीत माझ्या अंतःकरणात प्रवेश करणारी ती मोहक नृत्यांगना उभी आहे माझ्या मंदिराच्या दाराशी. पण मलिन वस्त्रे परिधान करून गहन काळोखात गुरफटलेली एकतारीवर एकच एक गीत गाणारी ही उदासी मितभाषी जोगीण मान टेकून दरवाजाच्या स्तंभावरती बसली आहे वाट अडवून प्रवेशाच्या पायरीवर.